आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे. आणि WTT कंटेंडर स्पर्धेत भारताच्या मानुष शहा आणि दिया चितळे या जोडीनं पटकावलं मिश्र दुहेरीचं विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नव्यानं नियुक्ती झालेल्या 51,000 अधिक तरुणांना दूरस्थ पद्धतीनं काल मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं त्यानंतर ते बोलत होते. अर्थसंकल्पात सरकारनं उत्पादन अभियानाची घोषणा केली आहे. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणं देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. यामुळे लाखो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल त्याचबरोबर देशभरात रोजगाराच्या नवीन संधीही खुल्या होतील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान अतिशय महत्वाचं असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. मुंबईत येत्या 1 ते 4 मे दरम्यान होणाऱ्या वेव्ज 2025 परिषदेमुळे डिजिटल कंटेंट क्षेत्राच्या भविष्याला नवी दिशा मिळेल असंही मोदी यावेळी म्हणाले. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या तरुण पिढीनं आपलं संपूर्ण आयुष्य नोकरीच्या माध्यमातून देश आणि जनसेवेसाठी समर्पित करावं असं आवाहन नड्डा यांनी यावेळी केलं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार मेधा कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. यावेळी 200 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 121वा भाग आहे. आकाशवाणी दूरदर्शन तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरून मन की बात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. रात्री 8 वाजता विविध प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचा अनुवाद प्रसारित करण्यात येईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आपण भारतासोबत असल्याचे जागतिक नेत्यांचे संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येत आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी पंतप्रधानांशी फोनवर संवाद साधून या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि हल्ल्यातल्या मृतांप्रती संवेदना व्यक्त केल्या. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांनी पंतप्रधानांना फोन करून दहशतवादी हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत भारताप्रती पूर्ण एकजूट आणि पाठिंबा व्यक्त केला. बंदर अब्बासमध्ये काल स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल मोदी यांनी शोक व्यक्त केला आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गृह मंत्रालयानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला असून एनआयए आता या हल्ल्याच्या घटनेची औपचारिक चौकशी करेल. एनआयएच्या पथकानं याआधी दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी भेट दिली होती. जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममधील बैसरन वनक्षेत्रात 22 तारखेला हा हल्ला झाला होता ज्यामध्ये 26 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये मंत्रिमंडळाच्या विनंतीवरून नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी उद्या विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 25 पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात येईल. त्यानंतर या घटनेवर आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा होऊन या घटनेचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात येईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं हे विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलवण्याची शिफारस नायब राज्यपालांना केली होती. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. आतापर्यंत आपण ज्याप्रमाणे खंबीर राहिलात त्याप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावं, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांना धीर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दक्षिण इराणमधील बंदर अब्बास इथं शाहिद राजा बंदराजवळ काल झालेल्या भीषण स्फोटातल्या मृतांची संख्या 14 पोहोचली आहे, तर किमान 750 लोक जखमी झाले आहेत. गृहमंत्री एस्कंदर मोमनी यांनी ही माहिती दिली. होर्मोजान प्रांतातील बंदरात अज्ञात कारणास्तव इंधन टँकरचा स्फोट झाल्यानंतर ही घटना घडली. राष्ट्राध्यक्ष मसूद पेझस्क्यान यांनी समाज माध्यमांवर एक निवेदन प्रसारित करून पीडितांप्रती शोक व्यक्त केला आणि घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. स्फोटाचा तेल प्रकल्पावर कोणताही परिणाम झाला नसल्याचं राष्ट्रीय पेट्रोलियम शुद्धीकरण आणि वितरण कंपनीनं म्हटलं आहे. दरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराकची यांनी अमेरिकेसोबतच्या अप्रत्यक्ष अणुचर्चेत झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. काल ओमानमधील मस्कतमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील अप्रत्यक्ष वाटाघाटीच्या तिसऱ्या फेरीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व वाहिन्या वृत्तसंस्था आणि समाजमाध्यम वापरकर्ते यांना राष्ट्रीय सुरक्षिततेच्या हितासाठी सावधगिरी बाळगण्याचे आणि विद्यमान कायदे आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत संरक्षण विषयक कारवाईशी संबंधित कोणत्याही प्रकारचं प्रत्यक्ष दृश्य प्रसारण किंवा स्रोत आधारित माहिती प्रसारित केली जाऊ नये असं स्पष्टपणे सांगितलं आहे. संवेदनशील माहिती उघड केल्यानं शत्रूला त्याचा फायदा होऊन आपल्या संरक्षण दलांची कार्यक्षमता आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. करगिल युद्ध, मुंबई दहशतवादी हल्ला आणि कंधार अपहरणाच्या घटनांची आठवण यासंदर्भात करून देण्यात आली आहे. अहिंसा हा भारताचा धर्म आणि देशाच्या मूल्यांचा महत्वाचा भाग आहे, मात्र अत्याचारी आणि गुंडांना धडा शिकवणं हा देखील देशाचा धर्म असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. नवी दिल्लीत काल द हिंदू मॅनिफेस्टो या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. भारत कधीही इतरांचं नुकसान किंवा अपमान करत नाही, पण जर कोणी वाईट वागण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कुठलाही उपाय नसल्याचं त्यांनी सांगितलं. देशात सध्या अहिंसेचा अंतर्भाव झाला आहे. गीता अहिंसेची शिकवण देते, पण अर्जुनाचा सामना अशा लोकांशी झाला ज्यांना प्रत्युत्तर केवळ लढूनच देता आलं, असंही त्यांनी नमूद केलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ज या शिखर परिषदेचं आयोजन मुंबईत 1 ते 4 मे या कालावधीत करण्यात आलं आहे. यामध्ये देशाचा कथाकथनाचा वारसा आणि जागतिक प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात त्याच्या वाढत्या प्रभावाचं प्रदर्शन घडवण्यात येणार आहे. संमेलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रुती कृती आणि दृष्टी या पद्धती पर्यटकांना भारतीय कथा परंपरेचा परिचय करून देतील. कला टू कोड या संकल्पनेवर आधारित वसुधैव कुटुंबकम कार्यक्रमात देशाची कलात्मक परंपरा, दीर्घकाळापासूनची सर्जनशीलता, सौहार्द आणि सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचा दीपस्तंभ आहे या संकल्पनेवर भर असेल. पोप फ्रान्सिस यांच्यावर काल रोममध्ये बेसिलिका ऑफ सांता मारिया मेगर इथं कार्डिनल जिओव्हॅनी बॅटिस्टारे यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. व्हॅटिकन सिटी इथून निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यासह इतर जागतिक नेते, धर्मगुरू तसंच लाखो नागरिक उपस्थित होते. ट्युनिशियाची राजधानी ट्युनिसमध्ये काल झालेल्या टेबल टेनिस डब्ल्यूटीटी कंटेंडर स्पर्धेत भारताच्या मानुष शहा आणि दिया चितळे या जोडीनं मिश्र दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत या जोडीनं जपानच्या सोरा मात्सुशिमा आणि मिवा हॅरिमोटो या दुसऱ्या मानांकित जोडीवर 3-2 असा विजय मिळवला. आयपीएल टी20 क्रिकेटमध्ये कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर काल रात्री झालेल्या संततधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे सामना रद्द झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज संघाला प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. तत्पूर्वी फलंदाजी करण्याचा निर्णय घेत पंजाब किंग्ज संघानं 201 धावा केल्या होत्या. प्रियांश आर्य आणि प्रभ सिमरन सिंग यांनी अर्धशतकं झळकवली. आज दुपारी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात तर संध्याकाळी दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामने होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे. आणि डब्ल्यूटीटी कंटेंडर स्पर्धेत भारताच्या मानुष शहा आणि दिया चितळे या जोडीनं पटकावलं मिश्र दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.